हरिः ॐ नमः व्याधिनेभ्यो विविध्यन्तेभ्यश्च भो नमो नम उगणाभ्य सृगं हतिभ्यश्च भो नमो नमो वृत्सेभ्यो वृत्सपतिभ्यश्च भो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च भो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च भो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च भो नमो नमो महद्भ्यक्षुल्लकेभ्यश्च भो नमो नमो रथिभ्यो रथेभ्यश्च भो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च भो नमो नमः सेनाभ्य सेनानिभ्यश्च भो नमो नमः क्रतृभ्य संग्रहीतृभ्यश्च भो नमो नमः सक्षभ्यो रथकारेभ्यश्च भो नमो नमः कुलालेभ्य कर्मारेभ्यश्च भो नमो नमः कुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च भो नमो नम इषकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च भो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च भो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च भो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिभिष्टाय च नमो मीडुष्टमाय चेशुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शीभ्याय च नमः ऊर्म्याय चावस्वन्ध्याय च नमः स्रोतस्याय च दीप्याय च
परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः आज रविवार दिनांक 4 ऑगस्ट 1991 अध्यात्म मंगलधाम संध्याकाळचे केंद्र हे विश्वची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील या ओवीवरील सद्भक्त श्री अरुण नातू यांचे निरूपणानंतर स्वामीजी बोलतायत बरा निश्चय शाश्वताचा करावा अशाश्वताचा त्यागच केला पाहिजे म्हणजे हे नित्य आहे हे मनोमन कळले पाहिजे देह क्षणभंगूर अहिक जीवन क्षणभंगूर हे पक्के लक्षात घ्यावे आणि आपली कर्तव्य करणे भगवंताची पूजा म्हणून करावी वर्क इज वर्शिप करणे इशू भजावा असे केल्याने कदापिही खिन्नता येणार नाही सदा प्रसन्नता आपले पाहणे प्रसन्न चालणे प्रसन्न बोलणे प्रसन्न असले पाहिजे अशाश्वताबद्दल चर्चा गप्पा गोष्टी करून आजूबाजूची मंडळी आपल्या मनात अशाश्वत क्षणभंगूर गोष्टीविषयी आकर्षण निर्माण करतात मात्र फक्त सद्गुरूच शाश्वताबाबतचा उपदेश करतात त्यांना शरण गेल्यास ते आपल्या मनावर वारंवार बरा निश्चय शाश्वताचा करावा हेच बिंबवत असतात पुढील केंद्र बुधवार दिनांक 7 ऑगस्ट 1991 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र केंद्रातील कार्यक्रमांतर्गत श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील मग याही वरी प्रार्था माझी भजनी आस्था तरी तयाते मी माथा मुकुट करी या ओवीवरील सद्भक्त श्री मिलिंद निमय यांच्या निरूपणानंतर स्वामीजी सद्भक्त श्री अरुण आठले यांना एक अभंग म्हणायला सांगतात. ते नाही रे नी नाही रे सद्गुरु सर्वा ठाई रे चिदविलास सर्व दृश्य ही आत्मस्वरूपी पाही रे द्वैता द्वैत जीव कल्पना बुडारी आनंद रुही रे. त्या अभंगाचा शेवट प्रेम स्वरूप गुरु भक्त हा दत्ता अवधूता पाही रे या ओळीने करतात. त्यानंतर स्वामीजी होत आहेत दत्ता नावाच्या शिष्याचा हा अभंग आहे. पूर्णबोध झाला की आपण उरत नाही, नीतू पण गेल्याशिवाय परमार्थात प्रगती होऊ शकत नाही. मी कोणी नाही या बोधातच व्यवहार व्हावा. नाही कोणाचा मी माझे नच कोणी ही खूप उंच उंच अवस्था आहे. तिथे जायचे आहे आपल्याला पांडुरंगाच्या कृपेने, त्याला आळवून येई रखुमाईच्या वरा हात देई या पामरा असे स्वरूपानंदासारखे आळवून आपला अहंकार आडवतो. हा अहंकार कमी कमी होत जाण्यासाठी आपण सावध साक्षेपी दक्ष राहायला पाहिजे. यातील साक्षेपी म्हणजे प्रयत्नशील राहणे हे महत्वाचे आहे. 15-20 वर्षे प्रयत्न केले पाहिजेत सावध राहून. तुका म्हणे येथे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विण. विद्यारण्य स्वामी ज्यांनी पंचदशी लिहिली ते 48 वर्षे निग्रहाने साधना करीत होते. त्यांनी अनेक गायत्री पुरस्कारणं केली. आत्मसमाधानासाठी तळमळ तळमळ होत असे म्हणून गायत्री लिहिणं त्यांनी प्रार्थना केली असताना गायत्री लिहिली प्रसन्न झाली, प्रगटली आणि म्हणाले मागे पहा. विद्यारण्य स्वामी त्याप्रमाणे मागे पाहतात. तो त्यांच्या पापाची 48 कुंडे जळत असलेली त्यांनी पाहिली. ही त्यांची स्थिती. आपले कसे काय विचार करा. प्रत्येक क्षण आपण कसा घालवतो त्याचा कोणाचे पाठीमागील काय संचित आहे त्यावर अवलंबून आहे. म्हणून सद्गुरु जरी मिळाले असले आणि अखेरीखेर साधनाही चालू असली तरी कृतकर्माचा भोग भोगावाच लागतो. स्वामी स्वरूपानंद ज्ञानोबा माऊली तर शोधित सत्वगुणी होते. तुकोबांना मात्र खूप कष्ट व हार सहन करावे लागले. मध्येच एक साधक प्रश्न विचारतात. रोजची साधना करून सुद्धा मनाला खूप फुरफुर दागून राहते. त्यावर स्वामीजी उत्तर देतात आणखी साधना करायला पाहिजे, वाढवायला पाहिजे. दीर्घकाळ निरंतर अष्टोप्रहर वेळ लागला तरी होणार नाही असे नाही, होणारच. ज्या क्षणी हृदय क्लिअर होते त्या क्षणी आतून आनंद कल्लोळ उदयाला येतो. सूक्ष्म अग्रबुद्धी व्हायला अखंड साधनाच पाहिजे, कंटाळा नको. जेवताना कधी कंटाळा येऊन जांभई येत नाही, प्रवचनात मात्र येते. मनोभूमी दृढ झाली नाही म्हणून असे होते. परमार्थात 25-30 वर्षे कट्टाने साधना केली म्हणजे पश्चातापाची फळी येत नाही. ओढ पाहिजे साधनेची, त्याच वेळी त्याच स्थळी दररोज ध्यान साधना केली पाहिजे. निंदे ते नेघे निंदा सर्वथैव त्यागावी असे जर आपण 25-30 वर्ष केले तर मनाला हुरहुर होणार नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. आता स्वामीजी स्वतःच्या प्रकृतीबद्दल सांगतायत. काल मी डॉक्टरकडे जाऊन सर्व चेकअप करून आलो. डॉक्टर म्हणाले 1.5 महिन्यांनी गोळ्या कमी करीन, प्रवचन आता महिन्याकाठी फक्त 7-8च करावीत म्हणजे 1/3 कमी करावी, जास्त बोलायचे नाही. म्हणून मी आता बोलत नाही, थांबतो. बोला पुंडलिक वरदा म्हणून केंद्र संपवले. पुढील केंद्र शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 1991 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र. आज श्रावण शुद्ध प्रतिपदा, मोठा आनंदाचा दिवस. 18 वर्षापूर्वी नाथ संप्रदायांची धुरा स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथावर सोपिली. तो हा आजचा श्रावण शुद्ध प्रतिपदेचा पावन दिवस. त्याबाबत स्वामीजी स्वतःच सांगतायत. श्रावण शुद्ध प्रतिपदा माझ्या आयुष्यातील परम मंगल दिवस. सद्भक्त कांचन वेळेकरांनी निरोप आणला की स्वामींनी तुम्हाला पावसला बोलावले आहे. त्यानुसार मी आषाढ अमावस्येला पावसला गेलो. तेथे मी चांगदेव 65 चे पारायण केले. दुसरे दिवशी श्रावण शुद्ध प्रतिपदेला सकाळचे माझे ध्यान आटोपले तेव्हा श्री बम परांजे माझ्याकडे आले तो स्वामीजींचा निरोप घेऊन ठीक 9 वाजता स्वामींनी तुम्हाला बोलावले आहे आणि ही भेट नेहमीपेक्षा वेगळी आहे. काहीतरी महत्वाचा कागद पाकिटात घालून तुम्हाला देणार आहे. त्याद्वारे नाथ संप्रदायांची जबाबदारी तुमच्यावर सोपविणार आहे. हे ऐकून मध्येच मी त्यांना म्हणालो की मी स्वामीजींना सांगेन की ही जबाबदारी माझ्या आवाक्या बाहेरची आहे. त्यावर परांजे म्हणाले, स्वामींनी आणखी असेही सांगितले की पाकिट हातात दिल्यावर बाळासाहेबांनी काहीही बोलायचे नाही. एवढा निरोप देऊन परांजे गेले. त्यानंतर स्नान करून ठीक 9 वाजता मी स्वामींच्या खोलीत गेलो. स्वामी माझीच वाट पाहत शांत पडून होते. अशक्त असल्याने त्यांनी हाताने खून करून मला अगदी जवळ बोलवले. माझ्या हातात एक पाकिट देत म्हणाले, यथाशक्ती यथामती ही गुरु परंपरा पुढे चालवा, उपासना करा, आनंदात राहा. पाकिटातून अनुग्रहाचा कागद बाहेर काढून मी वाचला. त्यावर अधिकार सांगत असताना गुंडाख्य रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ गणेश स्वामी स्वरूपानंद यांच्या पुढे श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमा असे लिहून दिलेले होते. पुढे म्हणाले, तुम्हाला योग्य वाटेल त्यांना तुम्ही अनुग्रह द्यावा, माझा तुम्हाला आशीर्वाद. अशा तऱ्हेने सद्गुरूंनी आपल्या शिष्याची सद्गुरुपदी प्रतिष्ठापना केली. हे परमहंसपद आहे. आदिनाथापासून आलेली ती शक्ती तिच्या सहित असलेले सद्गुरुपद त्यांनी मला प्रदान केले. 1975 पासून मी अनुग्रह द्यायला लागलो. आदिनाथापासून सप्रभव आलेली शक्ती या शरीरात खेळते आहे. कांचनदास हे प्रथम जाणवले. स्वामीजी नजरेनं शक्तिपात करीत. त्यांची अपेक्षा एवढीच की शिष्यांनी ज्ञानेश्वरी उपनिषद वाचली पाहिजेत की आपल्या साधनेला बळकटी यावी म्हणून. स्वामीजीकडे जाण्यापूर्वी मी ज्ञानेश्वरी दासबोध वाचत होतो, त्यावर प्रवचने करीत होतो. माझे स्वामीजी अतिशय प्रेमळ अतिशय कृपाळू मूर्तिमंत शांतीच त्यांच्या अंगानं बसली आहे असे वाटायचे. असा तो आनंदाचा दिवस आपण 18 वर्षे साजरा करीत आहात. आपण कशाने धन्य व्हायचे याचा आपणच विचार करावा. त्यांनी जे कार्य मजवर सोपवले ते पुष्कळ कार्य त्यांच्या कृपेनेच मी करू शकलो ते आपल्या सर्व साधक मंडळींच्या सक्रिय सहभागाने. आपल्या सर्वांना त्यांचे आशीर्वाद आहेत. स्वामीजींचा शौरी सत्वगुणी पिंड होता नाथासारखा. मी स्वामीजींच्याकडे गेलो आणि त्यांनी माझा अंगीकार केला हे त्यांचे थोरपण आहे असे मला अभिमानाने सांगायचे वाटते. असा थोर संत झालाच नाही. त्यांना कशाचीही अनुकल्पना नव्हती, ना शरीराची ना पैशाची ना आपल्या माणसांची. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी परमहंसपद मिळविले. त्यांच्याविषयी कितीही बोललो सांगितले तरी ते थोडेच आहे. एकदा देसाई महाराजांनी मला स्वामीजी बाबत माहिती विचारली असता ती 1.5 तास सांगूनही मी पूर्णपणे सांगू शकलो नाहीच. त्यावर अशी सद्गुरु भक्ती पाहिजे असे ते म्हणाले. आज तुम्ही माझा जो गौरव केला तो माझा नसून त्यांचाच गौरव आहे अशी माझी धारणा आहे असे सांगत स्वामीजी अतीव नम्रतेने आपले दोन्ही हात जोडून स्वामी स्वरूपानंदांच्या प्रजेकडे पाहत नतमस्तक होत आहेत. तर सर्व साधक श्रोते मंडळी आपल्या स्वामीजीकडे पाहत तितक्याच नम्रतेने नतमस्तक होत आहेत. आणि हे देव दुर्लभ दृश्य भिंतीवरील सर्व संत मंडळी मोठ्या कौतुकाने पाहत आहेत. हरिओम तत्सत.
सद्भक्त कुटेगाकांनी प्रत्येक केंद्रात काय घडलं ते तारीखवार लिहून ठेवल्यामुळं एक प्रकारे फार मोठा उपकार झाला. विशेष करून हा श्रावण शुद्ध प्रतिपदेचा जो दिवस, त्या दिवशी आपण सगळेजण मिळून एक कार्यक्रम करत असू, आणि स्वरूपानंदांनी स्वामीजींना कशा प्रकारे उत्तराधिकार दिले हा प्रसंग स्वामीजींच्या मुखातून तेव्हा बऱ्याच वेळेला या कार्यक्रमातून ऐकायला मिळत असे. या प्रसंगाचं वाचन झाल्यामुळं आपोआपच एक वेगळं असं गहन गहिर असं वातावरण, सखोल वातावरण आपोआप निर्माण झालं. पुढचा कार्यक्रम तर करायला पाहिजे. आपल्या इथं पुष्पाताई जवळेकर आलेले आहेत, बारामतीला असतात. या पुष्पाताई थोडं बोला. पंढरपूरच्या आनंद यात्रेच्या वेळेला त्यांना बोलण्यासाठी म्हणून किती मिनिटं दिली? 3 मिनिटं. 3 बस. 3 मिनिटं का 4 मिनिटं वेळ दिलेला होता मला वाटतं. आणि त्या 3-4 मिनिटांमध्ये पंजाब एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस काय म्हणायचं, तशा प्रकारे सुसाट शब्द बाहेर त्यांच्या मुखातून धावत होते. आणि त्या वेळेत त्यांनी अतिशय खुमासदार अशा पद्धतीने शिबिराबद्दलचं त्यांचं मत व्यक्त केलेलं होतं. आता मी तुम्हाला 3 मिनिटं देत नाहीये. तुम्ही 10 मिनिटं बोला, 9 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. 3 मिनिटं पुष्पाताई बारामतीमध्ये दासबोधावर, ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतात. स्वामीजींच्या वेळेपासून पुष्पाताई येत आहेत. मला असं वाटतं की किती 77 साली पुष्पाताई स्वामीजींकडे आल्या. मी त्यांना बारामतीपासून ओळखतोय. बारामतीत आम्ही राहत होतो त्या वाड्यात, त्या तेव्हा येत असत. माझा एक मित्र आहे, त्याच्या आईकडे त्या येत असत. बारामतीमध्ये त्या प्रवचनादी अशी कामं करतात. स्वामीजींच्याच अनुग्रहित आहेत. आणि त्यावेळेला स्वामीजींनी मार्गदर्शनाचे जे अधिकार म्हणू किंवा मार्गदर्शन करावं असा निर्देश स्वामीजींनी ज्यांना दिला, त्यामध्ये त्यांचं एक नाव आहे. आणि अजूनही अत्यंत जोमाने, उत्साहाने परवा बारामतीहून पंढरपूरला त्यांच्या बरोबर जवळपास 17-18 मंडळी आलेली होती. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक दिवसाकरता म्हणून 25 मंडळींची एक बस, जे 41 मंडळी पंढरपूरला आलेली होती. मी त्यांना असं म्हणतो की स्वामीजींनी देह ठेवला त्याला आता 16-1 वर्ष झाली, त्याही बारामतीत काम करतायत त्यांच्या पद्धतीने, आपल्या केंद्राशी संबंधित आहेत. स्वामीजींचं त्यांच्यावर खूप प्रेमही होतं. तर स्वामीजींच्या पश्चात एकूण त्यांना हे काम कसं दिसतं भासतं, पंढरपूरच्या आनंद यात्रेमध्ये देखील जे काही सांगायचं राहून गेलं असेल तुमचं, त्याच्यासकट 10 मिनिटं तुम्ही खरंच बोला. इथं देखील मंडळींना माहीत पाहिजे की कोण कुठं कुठं काम करतं, काय प्रकारचं काम करतं. त्या तऱ्हेने मी पुष्पाताईंना म्हटलं की आज तुम्ही थोडस बोला. हरी
शांतम प्रशांतम महनीय दिव्यम आनंदकंदम परमम पवित्रम ब्रह्मानुभाव तिथम प्रेम मृत्युम श्री माधवनाथ स्वगुरु भजे। स्वर्गीचे अमोरे इच्छिताती देवा मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा। स्वामीजी नेहमी म्हणत असत, इथलं दृश्य जर सगळं पाहिलं, ध्यानाला बसलेली मंडळी, बोलणारी मंडळी, प्रेमभावानं स्वामीजींकडे येणारी मंडळी, आपलं संपूर्ण जीवन समर्पित करण्याच्या भावनेनं स्वामीजींकडे ओढ घेतलेली मंडळी, तर खरोखर स्वर्गीच्या देवतांना असं वाटतं की इथे विराजमान झालं पाहिजे। आज कोठे काका बोलत होते आणि मी 77 सालामध्ये पोहोचले होते। पुण्याला पूर्वी शिकत होते त्यावेळेला असा वेद होता की कुणीतरी आपल्याला असे चांगले सद्गुरु मिळावेत की जे साधना सांगतील। काही वाचन होत होतं, वारकरी संप्रदायाशी संबंध होता, थोडंफार ऐकलं जात होतं आणि आपणही आपलं जीवन यासाठी समर्पित करावं अशा भावनेनं जीवन व्यतीत करत होते। पण अशी कोणी व्यक्ती भावली नव्हती। बोलणे असारखे चालणे, स्वय करून बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जणी। परमार्थाच्या प्रांगणामध्येही मी बऱ्याच अंशांना स्वामीजी म्हणत असत तसं ढोंगी मंडळी बोलतात उदंड। त्यांनी म्हणले तसं कलो वेदांतेने भांती फाल्गुणे बालकातीव। बोलणारी खूप मंडळी होती पण तशी वागणारी मला दिसत नव्हती। आणि म्हणून जेव्हा स्वामीजींच्याकडे आले, ज्यांनी मला आणलं, त्यांना असं वाटत होतं की स्वामीजींच्या बद्दल मला खूप ओढ वाटावी, मी इथेच त्यांच्या ठाई स्थिर व्हावे। आणि म्हणून त्यांनी खूप प्रेमानं मला आणलं। पण मी त्यांना बजावून सांगितलेलं होतं मी अनुग्रह वगैरे घेणार नाही, मी त्यांच्याजवळ येते, ते ज्ञानेश्वरी सांगतात ना म्हणून नमस्कार करेन, पण मला आग्रह करायचा नाही की मी अनुग्रह घ्यावा म्हणून। आणि त्या व्यक्तीनंही असं वाटत होतं की स्वामीजी जर दुकानात पाहिले तर मला ते कशा प्रकारचे अध्यात्म करतायत किंवा कशी त्यांची उंची आहे हे कळणार नाही। पूर्वी स्वामीजींचं सोमवारी केंद्र असायचं त्यांच्या घरी, तेव्हा तशा अवस्थेमध्ये मी स्वामीजींना पाहावं म्हणजे मला ओढ वाटेल। आणि यावं तर लागलं दुकानामध्ये। मी दुकानामध्ये आले आणि याच्या पूर्वी स्वामी स्वरूपानंदांचा परिचय मी एकदा पेपरमध्ये वाचला होता आणि पावस तसं बारामतीहून त्या काळी फारसं माहीत नव्हतं। आणि मला असं वाटलं की यांच्या ठाई आपण जावं, काय उपयोग माहित नाही, पण मी दुकानात आले आणि पाहिल्यानंतर स्वरूपानंदांचा फोटो बघितला आणि मला असं वाटलं की मी त्याच ठाई आलेली। दुकानात बसले आणि मग मला सांगावं लागलं नाही, मला ज्या व्यक्तीने आणलं होतं त्यांनी असं सांगितलं होतं की ते कुणालाही फारसा अनुग्रह देत नाहीत आणि मी तर अनुग्रह घ्यायचाच नाही अशा निश्चयाने आले होते। त्यामुळे दुकानात बसले वगैरे बोलू लागले, पण स्वामीजींचं एक एक बोलणं ऐकत राहिलं आणि मला असं वाटलं की ज्यासाठी मी आसुसलेले होते तेच हे ठिकाण आहे, तीच ही व्यक्ती आहे आणि या स्थायी मी एकरूप झाले। तिथून जाताना स्वामीजी असं म्हणाले की मी तुला अनुग्रह देणार आहे, म्हणजे ज्याला मी घाबरून होते तोच विषय त्यांनी काढला। मला जरा भीती वाटली दुकानामध्ये। मी त्यांना म्हटलं मला आता रजा मिळणार नाही कारण मी सर्व्हिसला होते। आणि माझ्याबरोबर जी व्यक्ती होती त्यांना खूप आश्चर्य वाटलं की स्वामीजी तसे अनुग्रह द्या म्हटलं तरी देत नाही आणि यांना सांगितल्यावर या नाही म्हणतायत, यांनी नकार देऊ नये। तर मी म्हणलं नाही मला स्वामीजी आता रजा मिळणार नाही। ते म्हणाले बर तुला जेव्हा मिळेल तेव्हा मला कळव। आणि मी गेले आणि ठरलं होतं नंतर यायचं, पण मी गेल्यानंतर लगेच त्यांना असं म्हटलं की मला अनुग्रहाला यायचंय म्हणून। आणि गोकुळाष्टमीला मी आले, स्वामीजींच्याकडे अनुग्रही झाला। हे सगळं बघितल्यानंतर असं वाटलं की खरोखर सगळ्या संत साहित्यात मी असं वाचत होते की शैले शैलेन माणिक्य मौतिकम न गजे गजे साधव नही सर्वत्रम चंदनम न वने वने तीर्थ नाहे एक फल साधू मिले फलचार संत मिले फल अनेक कहे कबीर विचार। पण माझं भाग्य म्हणा आणि साधू स्वामींची कृपा म्हणा, पण मला खूप लवकर स्वामीजी मिळाले। अलीकडे जर सद्गुरू मिळण्यासाठी नुसतं आपण गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचलं तरी मला असं वाटतं की मला जर असे प्रयास झाले असते तर मी कदाचित तिथून केव्हाच माघारी फिरले असते। पण खूप मोठं भाग्य स्वामीजींनी केली कृपा की आपले तसे काही श्रम नाही आणि फार उंचीचे फार मोठे स्वामीजी मिळाले। खरंच आम्ही त्यावेळी येत असू तेव्हा स्वामीजींचं मोठेपण कळण्याची आमची उंची नव्हती। मला तिथे तर आम्ही स्वामीजींना विचारत होते की किती वाजेपर्यंत आलं तर मला वर जागा मिळेल, कारण आम्ही तिथे येत असू तर खूप छोटीशी जागा होती आणि यायला धावपळत धावपळत यायचं बारामतीहून खूप उशीर व्हायचा। मागे बसलेला असायचा तिथून स्वामीजींना चेहरा दिसावा अशी धडपड असायची आणि त्यांनी पाहिलं की ते लगेच म्हणायचे हो आलीस का ये आता कुठे बसणार डोक्यावर बसतेस का माझ्या। हे सगळं चित्र मला आज दिसत होतं आणि तेवढ्यातूनही माझ्या सगळ्यांना थोडं आता जसं म्हणाल थोडं पुढे सरका असं करत करत मी पुढे येऊन बसत असायची। मग स्वामीजी असं म्हणायचे हा आलीस ना आता किती दिवस राहणार आहे कसं बोलावं गुरुंच्या पुढे याचंही ज्ञान नसाय। मी सांगायची उद्या जायचंय लगेच बारामतीला. मग ते म्हणायचे काय डोक्यावर हात ठेवण्यासाठी आलीस का? गुरूंच्या घरी आलं की 3 दिवस राहावं आणि खरोखर स्वामीजी असेपर्यंत हा नियम पाळला गेला त्यांच्याच कृपेनं. इतकं उदंड प्रेम केलं जसं हे सांगतात ना तसं आम्हाला स्वामीजी गुरु म्हणून नाही पण एक प्रेमळ व्यक्तिमत्व आमच्या जीवनामध्ये. मी माझ्या मैत्रिणीला पण असं वाटायचं की हिला कसली ओळी ओळी आहे पुण्याची, 15-15 दिवसांनी महिन्या महिन्यानी स्वामीजींकडे येत असो. बारामतीमध्ये खरं राहायचं चैनच पडायचं नाही. मला असं वाटतं की बारामतीची ओढ स्वामीजींना होती आणि स्वामींची ओढ आम्हाला होती कारण हेही व्यक्तिमत्व आमच्या बारामतीच आहे. तेव्हा बारामतीच्या दिशेनं हे सगळी व्हायब्रेशन मी या दृष्टीनं तुमच्या सगळ्यांपेक्षा खूप भाग्यवान आहे असं मला वाटतं. संतांचा महिमा आपल्याला समजतोच असं नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकांचे काम नाही येथे. मी जेव्हा जेव्हा पुण्यामध्ये येते तेव्हा टिळक रोडला जर जाऊ लागले तर मी कधीच एकटी नसते. माझा हात स्वामीजींनी धरलेला असतो. त्या दुकानापासून आम्ही घरी येत असायचो, घरी त्यांच्याबरोबर जेवायला बसायचो. इतकं प्रेम जेव्हा सांगतो तेव्हा आमच्या प्रवचनातली मंडळी असं म्हणतात खरंच गुरु एवढं प्रेम करतात का, एवढा सहवास मिळतो का, हे खरंच भाग्य. म्हणजे आता हे मकरंद नाथ झाले, मला खूप दिवस मकरंद नाथ असं म्हणणंही जड जायचं कारण आम्ही बर का मकरंद थोडी क्षमा मागते असं म्हणत असायचो. कांचन होती, तारा होती, लता होती, आम्ही सगळी मंडळी आणि एवढा मोठा जल्लोष करायचो. स्वामीजींच्याकडे जायचो, हसायचो. मलाही खूप हसलं की डोळ्यात पाणी येतं आणि खूप हसायची सवय होती. कुठेतरी आपण साम्य कसं शोधतो त्याचा एक नमुना म्हणून मला वाटतं. दुकानात बसलो की स्वामीजी गप्पा मारायचे, इतके बोलायचे की त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायचं. मला वाटायचं हे आपल्यासारखेच बरं का, म्हणजे आपल्याला जवळीक मिळेल. म्हणजे कुठेतरी आपल्यासारखं काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करायचा. घरामध्ये गेलो की मी असं बघायची यावेळी आलं की स्वामीजींच्या घरात अशी रचना आहे, पुढच्या वेळी आलं की अशी वेगळी आहे. मला याचं घरात खूप आवडायचं. मम्मी म्हणायची स्वामीजी माझ्या खूप जवळ आहेत बरं का, मलाही असंच आवडतं. त्यांचा अभ्यास, त्यांचं वागणं हे बघत असताना कधी कधी ते धक्के द्यायचे. आपल्याला माहितीये पहिल्यांदा माईल अटॅक आलता स्वामीजींना तेव्हा त्यांच्या मी घरी गेले होते. सरला ताई शेकत होत्या, स्वामीजी पहुरलेले होते, मी त्यांच्या उशाशी बसले होते आणि पाहत होते. आणि मनात सहज आलं किती भाग्य नाही स्वामीजींचं, थोडेसे आजारी पडले कारण त्याच्यापूर्वी आम्ही कधीच ऐकलेलं नव्हतं स्वामीजी झोपलेले पाहिले नव्हते. ही सगळी मंडळी येत आहेत, धावपळ करतायत, असं आपण होणार का, असं भाग्य आपल्याला मिळेल का, असं मनात विचार आला की स्वामीजींनी एकदम वर बघितलं. म्हणाले बरं का पुष्पा, आपण कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत असलो, कितीही उदंड मंडळी आपल्या अवतीभोवती असली तरी आपण नेहमी समजायचं तो आपला आहे आणि आपण त्याचे आहोत. असे धक्के तर वारंवार स्वामीजींनी इतके दिले. आणि मग असं कळायचं की खरोखर चिंटी के पद भांदे घुंगरू ओ भी हल्ला सुनता आहे. म्हणजे एक एक वचनाची प्रचिती ज्याला म्हणतो, वचन पाठ होती, ऐकलेली होती, माहीत होती, पण संत कसे असतात ह्याचं चालतं बोलतं हे जे व्यासपीठ आहे ते स्वामीजींच्या रूपानं इतक्या म्हणजे इतक्या खूप आठवणी बारीक 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 आहेत. स्वामीजी म्हणायचे बघा आपण चाललोय ना, कसली भाजी असेल सांगू, बटाट्याची केलेली असेल काय तिचे सांगतील. खरंच आम्ही आलो ना की पारामध्ये सरला त्यांनी 30 भाजी वाढलेली असायची. मला सारखं असं वाटायचं की देव यांच्या अवतीभोवती तर फिरत नाहीये ना, ते म्हणतील की ते कसं घडतं. आणि मग असं एक सहज ओढ लागायची की अध्यात्माची जर साधना अशी केली आपण तर या प्रकारचं भाग्य लाभतं का. हे करत 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 खरंच आम्हाला स्वामीजी म्हणायचे की आमच्या भोवती बडवे असतात ना, पंढरपूरचे बडवे ते जवळ असतात, आम्ही बारामतीला आहोत, खूप दूर आहोत, अशी खंत व्यक्त केली की ती समजूत घालायचे. तर त्या बडव्यांना कुठे देव कळतो, लांबच्या लोकांना कळतो. पण खरंच या पुणेकरांचंच भाग्य होतं, ही सगळी मंडळी अवतीभोवती असायची. म्हणून तर स्वामीजी इथे विराजमान झाले ना, आम्ही बारामतीलाच राहिलो, आम्हाला इथपर्यंत एवढं येता आलं नाही. स्वामीजींचं प्रेम इतकं होतं. सद्गुरु की महिमा अनंत अनंत किया उपकार, लोचन अनंत उघडिया अनंत दिखावन हार. यातलेच उघडले असे नाही तर व्यवहारातही कसं वागावं, कसं प्रेमानं एकमेकाला राखावं. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदन अंतरे. यातला राखावी हा शब्द स्वामींकडेच मला कळला की खरोखर कसं मन सगळ्यांचं जाणावं आणि तरीही त्यांना अंतरावर राखावं हे मी इतरत्र कुठे पाहिलं नाही. स्वामीजींच्या पुढ्यात येत असू तेव्हा हे प्रेम. जेव्हा जेव्हा मी पहिल्यांदा हापूस आंबा खाते तेव्हा मला आठवण होते स्वामीजींच्या जवळ बसून मी जेवत असे आणि सरलाताई स्वयंपाक करत असायच्या. आपण जेवतो मी स्वामीने म्हणायचे नको स्वामीजी, अगं तुला माहित नाही गुरुपत्नीकडून आपण जेवण घेणं, तिच्या हातचं खाणं हे केवढं भाग्य असतं. आज आम्ही जे आहोत ना ते त्याच भाग्याने आहोत खरं म्हणजे. हे सगळं भाग्य अनुभवताना खूप आनंद होतो. आणि त्यानंतर जेव्हा स्वामीजींनी देह ठेवला तेव्हा खरंच खूप पोरक झाल्यासारखं वाटलं. आनंदाचा ठिकाण गेला. आता आपण कुणाच्या ओढीने पुढे लागणार, कुणाला आपलं मनोगत सांगणार, जे मनात येईल ते स्वामीजींना सांगते. हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे का, असं काही काही कळत नसायचं. त्यानंतर स्वामी मकरंदनाथ आले आणि पुन्हा स्वामी भेटल्यासारखंच वाटलं. काहीही फरक नाही. मी स्वामीजींना नेहमी म्हणते की आम्ही पूर्वी पाहिलेले मकरंद खूप वेगळे. स्वामीजी जे प्रेम देतात, जी काळजी घेतात, त्यांचा जेव्हा फोन येतो. मी पंढरपूरला खरंच काही काही गोष्टी सांगायची इच्छा होती, त्या सांगता नाही आल्या. जेव्हा साठे काका मला फोन करायचे, मी त्यांना म्हटलं हो हे सगळे लोक डबे घेऊन येतील. ते म्हणाले नाही नाही असं नाही आणायचं, स्वामीजीने पण सांगितले. त्याच्या आधी ते म्हणाले अहो तुम्ही आमचे आहात, तुमच्या सगळ्या पुणेकरांची थोडी क्षमा मागून सांगते. स्वामीजींचा एक दृष्टांत मला नेहमी आठवतो, खूप आवडतो. आमच्या भागात तर याला इतकी दाद मिळते, पण तुमची मात्र क्षमा मागते. तुम्ही सारे पुणेकर असलात तरी साठी काका जे मला वाक्य बोलले की तुम्ही आमचे आहात, तसे तुम्ही पुणेकर आहात हे विसरू नका. पुणेकर मंडळी चालली होती, कदाचित पंढरपूरच्या दिशेने चालली असेल. थोडा सीझन असतो दसऱ्याच्या नंतर ऊसाचा, गुराळांचा. ती सगळी मंडळी चालली होती. थोडं वाटेत ऊन जास्त वाटलं, ऑक्टोबर हिट असेल कदाचित, म्हणून ही सगळी मंडळी थांबली. वाटेमध्ये गुराळ होतं. त्या गुराळामध्ये तो जो माणूस होता तो बैल लावून ते पूर्वी असायचं असा रस काढत होता. ही सगळी मंडळी बसली आणि बसल्यानंतर तो माणूस काही काही कामं करत होता, ती बैल फिरत होते, रस इकडे पडत होता. यांच्या मनामध्ये विचार असा आला की हा माणूस काम करतोय आणि बैल मात्र फिरतायत, याला कसं काय कळतं. मग हे जरा पुण्यामधले म्हणजे पुण्यातले ते वेगळे बरं का, आपण कुणीही त्याच्यात नाही हे लक्षात ठेवायचं. ती विद्वान सगळी मंडळी होती आणि म्हणून त्यांनी असं विचारलं की हा बैल जो आहे हा फिरतो आहे तुम्हाला कसं काय समजतं. तर तो गुराळवाला असं म्हणाला त्याच्या गळ्यामध्ये घुंगरू बांधलेत ना, मग तो फिरतो तेव्हा ते घुंगरू वाजतात. दुसरा जास्त विद्वान होता, तो असं म्हणाला की अहो ते घुंगरू वाजतात ठीक आहे, पण तो बैल जर जागेवरच उभा राहिला आणि असं वाजवू लागला तर कसं काय कळणार. मग तो गुराळवाला जो होता तो बारामतीकडचा असावा कदाचित, तो असं म्हणाला की अहो तो पुण्याचा विद्वान आहे ना, तसा नाहीये बर का, म्हणून तो असं करणार नाही. मग त्या क्षणी जी जी मंडळी बारामती आम्हाला विचारायची त्यांना सगळ्यांना म्हटलं, ते साठे काका म्हणाले तुम्ही आमचे आहात. खरंच साऱ्या पुणेकरांच्या मनामध्ये असे भाव येणार नाही हे आपलं. मग मला कळलं की स्वामी म्हणायचे आपलं जग हे नेहमी पाच पांडव जसे असतात तसे असणारे, तसं हे आपल्या आध्यात्मिक प्रवृत्तीच्या प्रकृतीच्या लोकांचं जग. आणि या जगाचं प्रेम मिळणं हे अत्यंत अवघड आहे, हे आपल्यालाच मिळू शकतं. मी आता अलीकडे पुण्यात येते, पूर्वी इतक्या ओढे हे तसे मला अलीकडे पुण्यात स्वामीजी आहेत म्हणूनच खरं मी येते. मला आवडत नाही पुणे सगळं जे बघितलंय तुम्ही सगळं आता. आणि मला असं वाटतं की खरंच कुठेही माणुसकीचा लवलेश नाही, पण आपल्या या प्रांगणामध्ये आलो की असं वाटतं किती प्रेम, किती प्रेम आहे. या प्रेमावरती आम्ही जगतो. प्रेम गली अतिसंकरी, तामे दोन समाय, एक मय था तो हरी नाही, हरी था तो मय नाही. हे सारं प्रेम इथे मिळत. मीही हा नित्य अनुभव घेते आणि मग कळतं की स्वामीजींनी जे प्रेम दिलं. संतांच्याकडे असं असतं की संतांच्याकडे नुसता प्रेमाचा सुकाळ असतो, ते कधी आपलेली गुणे पराव्याचे उणे फेडूनही पाहणे तयाकडे. एकदा त्यांच्या ठाई आलो, समर्पित झालो, मग आपण वेगळं काही करायचंय असं राहतच नाही खरं. म्हणजे जेव्हा मी म्हंटल तसं पंढरपूरचं शिबिर पाहिलं, मी मागच्या वेळी येऊ शकले नव्हते म्हणजे थांबू शकले नव्हते. खूप धन्यता वाटली. माझ्याबरोबर जे लोक आले ते म्हणाले अहो आम्ही इतकं हे देव दुर्लभ दर्शन पाहिलं. बऱ्याचदा असं होतं की परमार्थाच्या प्रांगणामध्ये म्हणजे स्वामीजींचाच एक शब्द मी कधी वापरत नाही पण तुम्हाला आठवला, मोडीत घातलेली भांडी अशी मंडळी नसतात. किंवा तिकडे इतर ठिकाणी अशी परमार्थात मंडळी असतात. इतकी तरुण असणारी मंडळी, उत्साही असणारी मंडळी, ध्यान करणारी मंडळी, चेहऱ्यावरती आनंदाची रौनक असलेली मंडळी, प्रेमानं एकमेकांना भेटणारी मंडळी, असं हे दर्शन या स्थायी घडतं. आपण सप्ताह केला त्याही वेळी ज्या ज्या संप्रदायातले जे जे अध्वर्यू आले या सगळ्यांना तेच प्रेम वाटलं की इथे ही सगळी मंडळी एवढी म्हणजे इतरत्र परमार्थामध्ये तरुण मंडळींची इतक्या उत्साहानं करणाऱ्या मंडळींची बुद्धीनं परमार्थ पारखून त्याच्यामध्ये इतकी समर्पित झालेली मंडळी फारशी मिळत नाही. हे खूप मोठं भाग्य स्वामीजींना मिळालं. ते भाग्य मकरंदनाथ सांभाळतायत आणि त्याच भाग्यानं हे प्रेम आपल्याला मिळत. हे प्रेम कळणंच कठीण आहे. खरं म्हणजे स्वामीजींची आठवणी ते सांगा असं म्हणाले, पण स्वामींच्या आठवणीमध्ये गेलं की मी माझी राहत नाही. म्हणून फक्त एवढंच सांगते की संतांच्या सहवासामध्ये आल्यावर कसाही खटनट जरी असला तरी त्याचं जीवन अमूलाग्र बदलतं. फक्त त्या ठाई यायला पाहिजे. आम्ही जर काय केलं असेल बारामतीत तर हेच केलं की ज्यांना ज्यांना वाटतं ना परमार्थामध्ये बोलतात तसे वागत नाहीत. खोटी बोलणारी मंडळी असतात, सांगतात एक करतात एक, दंभ खूप असतो, अहंकार खूप असतो. हे सगळं जर पाहिलं स्वामीजींकडे आलो की खरंच किती नम्र असायचे. वही चूक जाते है जिनमें जान होती है, अकड़ के रहना मुर्दे की पहचान होती है. तरी मी असं पाहिलं की थोडं प्रवचन करणारी मंडळी जर ओळख करून दिली, भेटली आपल्याला, तर किती ते ताठामध्ये असतात. त्यांना स्वामींठाई आणलं की मग कळायचं अरे हा स्रोत काही आगळा वेगळाच आहे. एक संसारी असणारा माणूस, एक व्यापारी असणारा माणूस, मला आठवतं की नुसतं सहवास लाभूनही करत नाही. मी ज्या हायस्कूलमध्ये सर्व्हिस करत होते त्यातले प्राचार्य, पुढे ज्युनियर झाला आमच्याकडे, ते प्राचार्य नित्य स्वामीजींकडे येत असत आणि फक्त पुण्यामध्येच ते खरेदी करायचे. माळेगावचे शिंदे सर, ते कधी पुण्यात दुसरीकडे गेले नाही. आणि मी जेव्हा स्वामींकडे आले तेव्हा सगळी पुस्तकं आमच्या लायब्ररीसाठी घेऊन गेले. मग त्यांना मी विचारलं, ते म्हणाले हो बघू बरं, आणि त्यांनी पाहिलं म्हणाले हो हे तर बाळासाहेबाकडे, ते मला माहित आहेत, यांच्याकडे मी नित्य कापड घेतो. मग म्हटलं हेच माझे गुरु आहेत. ते म्हणाले हे बरोबर आहे, ही दृष्टी जी आहे ही दृष्टीच नाही ना आम्हाला. जसं आपण म्हणतो ना भगवान लोक कहते है भगवान आते नाही, भगवान कहते है द्रौपदी के तरह बुलाते नाही, लोक कहते है भगवान खाते नाही, भगवान कहते है शबरी के तरह खिलाते नाही. तसं सब सगळ्या लोकांना असं वाटतं की भगवान मिलते नाही लेकिन उस दृष्टी से हम देखते नाही. ती दृष्टी कशी आहे ती स्वामीजींकडे आपल्याला मिळाली, कसं पाहावं संतांच्याकडे. एका गावामध्ये एक साधू आले. ही वार्ता सगळीकडे पसरली. एक महिला होती, खरंच पुण्यवान होती, पण तिच्या पदरी मात्र नवरा असा पडला होता की तो सतत चोऱ्या डाकू वेगळी करायचा आणि संसार चालवायचा. तिला सुखात ठेवत होता पण पैसा या मार्गाने मिळत होता. तिला फार वाईट वाटलं. तिने अनेकांच्याकडून ऐकलं हे साधू महाराज आलेत, त्यांच्याकडे गेलो, दर्शन घेतलं की मनोकामना पूर्ण होते, जी इच्छा तुम्ही कराल ती पूर्ण. हे सगळ्यांच्या समवेत गेली, त्या साधूंना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर तिच्या मनामध्ये असं आलं की माझे पती असा जो पैसा मिळवतात त्याच्याऐवजी चांगल्या मार्गाला लागावे आणि त्यांना हा लाभ व्हावा. पण आता ते दर्शनाला आले पाहिजेत ना. तिनं खूप अट्टहास केला. तो असं म्हणाला की मला गावातली सगळी मंडळी अगोदर ओळखतात, मी अशा पद्धतीचा आहे, मी काही त्या साधूंकडे येणार नाही. तिने खूप अट्टहास केला. शेवटी एके दिवशी तिने अशी वेळ मागून घेतली आणि संध्याकाळी कोणी नसेल अशा वेळेला पांघरून वगैरे घेऊन तो त्या साधूंकडे एकटाच आला. त्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेताना त्यांनी अशी मनोकामना केली की जशी माझ्या पत्नीची इच्छा आहे तसा माझा संसार व्हावा, तशी बुद्धी मला मिळावी. त्याबरोबर त्या स्वामींनी सांगितलं पहा काय करता वगैरे विचारलं वगैरे काही नाही. त्यांनी असं सांगितलं की एक करणार का, तुम्ही आज माझ्या चरणांवर नमस्कार करताना तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. त्यासाठी एकच करायचं, सत्य बोलायचं. आता सत्याचा तर अधिष्ठान याला कुठेच नाही. हा चोरी मारी दरोडेखोरी करत होता पण हा पटकन म्हणाला हो ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं. आणि असा निश्चय करून घरी आला आणि तो विचार करू लागला जर त्यांचा म्हणण्याप्रमाणे मला अनुकरण करायचं म्हटलं तर माझी उपजीविका चालणार नाही. मग असं करूया म्हणाले. शेजारच्या गावात एक सावकार आहे, त्याची सगळी बातमी त्याला माहितच होती. दुसऱ्या दिवशी डाका टाकायचाच होता. तो म्हणाला आज शेवटचीही चोरी करू आणि मग मात्र साधू म्हणतात त्याप्रमाणे वागू. म्हणून तो त्या सावकाराकडे गेला, सगळा बंदोबस्त केला. आता आजही वेळेचं उल्लंघन होऊ नये म्हणून मी जरा वेगात घेणार आहे. तेव्हा त्याने सांगितलं तिथे सगळा शोध घेतला, त्याचा खजिन्याचाही त्याला माहित होती बातमी सगळी. आणि तो त्या सगळ्या तिथल्या वॉचमनला वगैरे आपण राजी करून बांधून ठेवून त्याचा एक साथीदार तो रस्त्याने चालला होता. आता रात्रीची वेळ होती, तिकडनं दुसरा एक ग्रस्त आला. त्याने सहज विचारलं तुम्ही कुठे चालला. साधूने सांगितलं सत्य बोलायचं. तो मग आता म्हणाला काय सांगाय, चोरी करायला चाललो. हा म्हणाला बरं झालं मी पण तेच करतोय. म्हणून त्याला घेऊन तो गेला. मग त्याने एक काम केलं, त्याला बांधून ठेवला, म्हणला वॉचमनकडे तू देखरेख करून. तो वर गेला, त्यानं सगळा तो खजिना पाहिला. त्याच्यामध्ये एका संदुकीमध्ये अतिशय किमतीवान दोन हिरे होते. त्यानं असा विचार केला होता आजचा डाका टाकायचा, पुन्हा साधूंनी सांगितलं तसंच करायचं. मग त्याने एकच ते अंगठी घेतली हिऱ्याची बारकी आणि आपल्या खिशात टाकली. तर याच्या शोध घेतला तरी सापडणार नाही. आणि तो वेगानं खाली आला, त्या दुसऱ्या ग्रस्तासाठी थोडस काहीतरी घेऊन आला बाकीचं आणि त्याला घेऊन टाकलं. हा निघून आला. हा निघून आल्याबरोबर आता ते सावकाराकडे बंदोबस्त होताच ते सगळे लोक आले, त्याच्यावरती खटला भरला सगळं झालं. त्यावेळी जो राजा होता त्याच्याकडे ही बातमी गेली आणि मग त्या सावकाराच्याकडे सांगितल्यानंतर त्या राजाच्या पुढे हा न्याय आला. त्यांनी याला धरला बरोबर आणि याला सांगितलं. तो म्हणाला, खरं सांगू का, तुम्ही सगळं सांगता ते अगदी बरोबर आहे, पण तुम्ही नोंद केली दोन अंगठ्या गेल्या, हे मात्र खरं नाही बर का. एक हिऱ्याची मी एकच अंगठी घेतलेली आहे, ही दुसरी घेतलेली नाही. मी एका साधूकडे गेलो होतो, त्याला सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे सत्य बोलायचं, म्हणून मी हे खरंच सांगतोय तुम्हाला. असं म्हटल्याबरोबर त्या राजालाही थोडस एकदम अंतर्मुख झाला तो आणि त्यानं आपल्या प्रधानाला बोलवलं. बोलवल्यानंतर प्रधानजीनं तिथं दुसरा जो होता एक ग्रहस्थ त्यांच्या घरामध्ये काम करणारा सावकाराचा अतिशय विश्वासू, त्याला धरून आणला. इतका अकस्मात आणला की त्याला ते खजिन्याचं सगळं जे लिहिलेलं होतं की काय काय गेलं त्याचा शोध घेतलेला, त्यातली एक अंगठी त्याने आपल्या खिशात टाकली होती. आता चोरी झालीये त्याच्याबरोबर आपली लॉटरी लागली तर हरकत नाही, म्हणून त्याने ती टाकली. तो आला तिथे, आल्याबरोबर त्याने सांगितलं की याची झडती घ्या. आणि त्याच्याजवळ ती अंगठी सापडल्याबरोबर त्या राजाने सांगितलं, हा चोर असून खरं बोलतोय आणि हा इतके वर्ष तुमच्याकडे विश्वासू म्हणून काम करतोय, यानंही अंगठी घेतलेली, याला रेड हँड पकडलेला आहे, याला डिसमिस करा आणि याला तुमच्या मुनिमजीच्या पदावरती, त्या प्रमुख पदावरती ठेवा. याला असा विचारायला, म्हणजे आमची पण लॉटरी लागेल बरं का. एकदा नमस्कार केला तर काय होतं आणि सांगितलं सत्य बोला. पण मौज अशी आहे की आम्हाला पडले वळणं इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही दुजा. कितीही सांगितलं आपल्या सद्गुरूंनी तरी त्याप्रमाणे होतं का होत नाही. मला नेहमी असं वाटतं, मी स्वामीजींना असं म्हणायचे की माणसं बोलतात तरीही त्यांना वागताना असा विचार येत नाही का. मग ते म्हणायचं हा अर्जुनाचा प्रश्न आहे. मला वाटत वा किती मोठे झालो आपण, की कळतं सगळं पण वळत नाहीये खरं सांगायचं म्हणजे. हे का होत नाही, स्वामीजी म्हणायचे प्रकृती बदलणं खूप अवघड असतं आणि खरंच आहे. पण मला असं वाटतं की संतांच्या प्रेमाने हे काम सहजी घडतं. हा अनुभव अनेकांना आहे, हेच प्रेम आपल्याला मकरंदना देऊन राहिलेले. मला जेव्हा फोन येतो तेव्हा मी न कळत स्वामीजींच्याच जवळ असते, त्यांच्याशीच बोलत असते. तोच मृदुभाव, तोच आभास असतो, तेवढंच प्रेम असतं आणि कधी एकदा पुन्हा भेटेन असं वाटत असत. तेव्हा या ओढीनं मी इथे येते. हेच प्रेम स्वामीजींनी अखंड द्यावं. स्वामीजी बारामतीला माहेर म्हणत असत, यांचे तेच माहेर आहे. आम्ही सांगतो की स्वामीजी तिथे एक फ्लॅट घ्या आणि या बारामतीत तुम्ही राहिला. त्यांनी म्हणाले, हो आता बारामती खूप वाढली, पुण्याच्या जवळपास आलेली आहे. तेव्हा आले ते तर तुम्ही असे तिकडे याल, असंच एखाद्या मोठ्या प्रांगणात आपण बसू जसे आपण पंढरपूरला बसलो होतो. पण असं आहे की स्वामीजी सुद्धा देहानं किती कष्ट करतील, कुठे कुठे जातील, तेव्हा आपणही हे त्यांचं प्रेम जपण्यासाठी त्यांना जपलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आम्ही पुण्याला आलं पाहिजे. तेव्हा हे मधून मधून येत राहू. साठे काका म्हणाले तसं, तुम्ही आमचे आहात हे असंच प्रेम ठेवा, असंच आम्हाला आमचे माना. आणि ह्या प्रेमासहित स्वामीजींचं प्रेम, स्वामीजींचे आशीर्वाद, एक स्वामीजी मिळाले तर असंख्य लोकांचं प्रेम मिळतं. जसं आपण म्हणतो की ज्ञानेश्वर महाराज जे आहेत त्यांना किती त्रास झाला आपण ऐकतो, पण त्यांच्या नावानं जे जगतात त्यांच्यावर लोक किती उदंड प्रेम करतात. आताचा काळ तर असा आहे की अध्यात्माच्या दिशेनं जाणारा जर खरंच प्रामाणिक कोणी असेल तर त्याच्यावर लोक उदंड प्रेम करतात. स्वामीजींनी पण हे प्रेम अनुभवलं, ते प्रेम आपल्याला दिलं, हेच प्रेम आपण इतरांना वितरण करूया आणि असंच प्रेम आपल्यामध्येही राहू देत स्वामीजींनी आमच्यावरती करू दे अशा प्रकारची विनंती त्यांच्या ठाई करते. स्वामी माधवनाथांना मकरंदनाथांच्या ठाई मी नित्य पाहते, हाच भाव ठेवून तुमच्या सगळ्यांची रजा घेते.
नाही कस आहे की स्वामीजी म्हणायचे, पुष्पाताई मला देखील जर कोणी सांगितलं की 10 मिनिटात बोला तर मी जेवढा वेळ बोलेन तेवढा वेळ तुम्ही बरोबर बोललात. मी सुरुवात केल्यानंतर मला हल्ली 10 मिनिटात थांबता येत नाही. स्वामीजी म्हणायचे की एखाद्या हत्तीला स्टुलावर उभं करण्यासारखं सर्कसीमध्ये असं आहे, 3 मिनिटं 4 मिनिटं वेळ देणं तर खरंच तसं होतं, याच्यात काही शंका नाही. या पुष्पाताईंच्या मनोगतातलं सार ग्रहण जर पाहायचं झालं तर मी बारामतीत फ्लॅट घ्यावा असं त्यांना वाटत. असं बहुतेक याचं सार ग्रहण मलाही वाटतं, बारामतीत फ्लॅट घ्यावा. मी विचार करीन. त्याच्या आधी मी खेडला राहायचो राजगुरुनगरला. तर माझा एक मित्र आला असेल आता एखाद्याला इथं, बालमित्र, तो म्हणाला की आपण खेडला फ्लॅट घेऊ. म्हणलं घेऊ. कोणाचे हे घर हा देह कोणाचा याच्यावर प्रवचन करू. पण तुम्हाला सांगतो की पुण्याचे लोक भाग्यवान की बारामतीचे लोक भाग्यवान याचा मध्य स्वामीजींनी माझ्या रूपाने साधला. तसंच त्या चोराच्या गोष्टीतला मुनीम मला बनवला. मला माहित नव्हतं मी चोरी करायला आलोय. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी. तस सद्गुरूंकडून सद्गुरूंचा बोध हा चोरायलाच लागतो. गोंदलेकर महाराज जेव्हा तुकामाईंकडे गेले त्याच्या आधी एक दोन दिवस तुकामाई असं म्हणत ओरडत फिरत होते असं वर्णन आहे की चोर येणार आहे, चोर येणार आहे, चोरी करून जाणार आहे, चोर येणार आहे. लोकांना कळत नव्हतं. आणि मग महाराज आले, तुकामाईंनी त्यांची परीक्षा वगैरे घेतली. तशा प्रकारे हे गुह्य ज्ञान जे देताही येत नाही, कारण दिलं तरी समजत नाही, ते चोरावंच लागतं. असं नरहरी सोनार म्हणतात. तसंच पुण्यातून फोन येतो की तुम्ही आपले आहात आणि साठे नावाच्या आडनावाच्या व्यक्तीकडून येतो. खरंच केंद्रातच हे घडतं. मीही जेव्हा जेव्हा बारामतीहून पुण्याला येत असे तेव्हा जरा आश्चर्यच वाटायचं पुण्यात थोडे दिवसांकरता आल्यानंतर. जेव्हा पुण्यात राहायला आलो तेव्हा कोणीही पुणेकर माझ्या वाट्याला तथाकथित पुणेकर आला नाही, कारण मी एकदम स्वामीजींच्याकडेच आलो आणि एखाद्या महिन्यात स्वामीजींकडे आलो. असं असल्यामुळं त्या पुण्याची ओळख मुळीच आपल्या कोणाला नाही. पुष्पाताई बारामतीमध्ये राम मंदिरात प्रवचन करतात. त्यांच्या घरी देखील एक केंद्र आहे, तिथं ध्यानाकरता लोक येतात. आणि बारामतीत त्या खरंच खूप चांगलं काम करून राहिलेल्या आहेत. आणि तुम्ही अशा पद्धतीने पुण्यात हक्कानी या असं मी तुम्हाला सांगतो, येताच तुम्ही अशा तऱ्हेने. आणि तिथं पुष्पाताईंना कल्पना नाहीये माझं एक घर आहे तिथं बारामतीत. तुम्हाला मी सांगितलं नाहीये, बारामतीत माझं एक घर आहे. आणि ते पुष्पाताई जवळेकर सध्या तिथं राहतात. एक प्रश्न आहे. आपल्या सान्निध्यात आल्यापासून हे प्रामुख्याने जाणवले की शुद्धता व पावित्र्य काय असते. तसेच माझी कर्मे सुधारायला पाहिजेत हेही जाणवले, कारण कर्मावरच सर्व अवलंबून आहे. ह्यापुढच्या कर्मांनी नवीन पापे प्रारब्ध म्हणून निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न चालू आहे. पण प्रश्न असा आहे की ह्या आधील आयुष्याच्या किंवा पूर्वजन्मांच्या कर्मामुळे निर्माण झालेली पापे किंवा प्रारब्ध भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेणे आलेच, ती कमी करण्यासाठी ध्यानाचा किंवा नामस्मरणाचा कसा उपयोग होतो किंवा करावा, किंवा ध्यान व नामस्मरणाने पापे धुतली किंवा जाळली जातात का, हे कसे घडते? लक्षात घ्या की पुण्ये पोशिली असाधारणे असे उद्गार एखादे ज्ञानेश्वर महाराजच काढू शकतात. जन्म जन्म आम्ही पुण्य करत आलो असं फक्त ज्ञानेश्वर महाराजांसारखेच कोणीतरी विरळा. बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका आणि तद्रूपतेशी लग्न लागोनी ठेले अभिन्न मग साचाचेची रूप होऊन ठेलो असं ते छाती ठोकपणाने म्हणत होते. आपल्या हातून जी अबोधानी घडणारी कर्म असतात आणि सद्गुरु भेटेपर्यंत अबोधच अबोध असतो, सद्गुरु भेटल्यानंतर देखील बोधाची तोंड ओळख होते सद्गुरूंकडे पाहून, तरी आपली जी कर्म आहेत ती कर्म आपल्या प्रकृतीनुसारच चाललेली असतात. आणि त्या कर्मांचे परिणाम आपल्या प्रकृतीला भोगावे लागतात, फलस्वरूप त्यांनीच आपली प्रकृती बनते. उदाहरणार्थ मी खोटं बोललो आणि तुमच्याकडून काही फायदा मिळवला, तरी देखील खोटं बोलण्याचा संस्कार जो झाला तो मी पुसू शकत नाही. तुमच्याकडून फायदा मला जरूर होईल, माझ्या खोटं बोलण्यामुळे तुम्ही फसाल तेव्हा, पण माझ्या प्रकृतीमध्ये खोटं बोलण्याचा संस्कार हा अधिक गडद होतो. आपली कर्म जी चुकलेली असतात ती अशा प्रकारे चुकलेली असतात आणि त्याची आपल्याला त्यावेळेला जाणीव नसते. सद्गुरूंनी साधना सांगितल्यानंतर आणि उपदेश केल्यानंतर त्याचं मुख्य वर्म असं आहे की अशा प्रकारच्या देह मन बुद्धीच्या प्रकृतीपासून तुझं स्वरूपच निराळं आहे असं सद्गुरु आपल्याला सांगतात. ही जी आपली भाषा आहे की हे मला भोगावं लागेल का, ते देह मन बुद्धीतूनच आपण बोलत असतो. सद्गुरूंचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र तुम्ही देह मन बुद्धीपासून वेगळं होणं, वेगळे आहोत अशा बोधावर येणं याकरता सद्गुरु तुमच्यावर कष्ट घेत असतात. म्हणून होता होईल तेवढी गुरुकृपेनंतर कर्म सुधारण्याचा प्रयत्न करणं, प्रकृती बदलाचा प्रयत्न करणं आणि प्रकृतीपासून मी अत्यंत वेगळा तो मी अशा प्रकारच्या बोधावर राहण्याचा अभ्यास करणं ध्यानानी, अनुभूती घेणं क्षण दोन क्षण आपण कसे प्रकृतीपासून विचारापासून देहापासून वेगळे आहोत आणि परमात्म्याशी तदाकार आहोत अशी क्षण क्षण मात्र प्रचिती घेत घेत हळूहळू निश्चयात्मक ज्ञान वाढवत राहणं. त्याग घडे अज्ञानाचा, त्याग घडे अभावाचा, शनई शनई असं समर्थ म्हणतात. हळूहळू हा त्याग घडत राहतो, हळूहळू आपली कर्मही सुधारत राहतात, जितकी होईल तेवढी प्रकृती आपली शुद्ध होत राहते. मुख्य गरज आहे ती म्हणजे देह मन बुद्धीपासून मी अत्यंत निराळा सच्चिदानंद अविनाशी शुद्ध जाणीव स्वरूप शांत स्वरूप सुख स्वरूप आत्मा आहे हे लक्षात येण्याची, असा बोध झाल्यानंतर मात्र पुन्हा जन्म नाही. साधू वस्तू होऊनी ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव संत, साधकासी संदेह वृत्ती, पुढे होतसे निवृत्ती, या संदेह वृत्तीची जेव्हा निवृत्ती होते आणि निश्चयात्मक ज्ञान होतं, त्याच्यानंतर मात्र पुन्हा जन्म नाही. मग माग घडलेली जी कर्म, ती कर्म फलोन्मुख होतील, ती कर्म जळून गेली अबोधासकट अज्ञानासकट, ती कर्म जळून जातात. ज्ञानाचं महात्म्य असं आहे की ज्ञान झाल्यानंतर सगळं कर्मजात जळून जात, धडाधडा पेटून जसं लाकूड जळून जावं तशी सगळी कर्म जळून जातात, त्याचं काही शेष उरत नाही. कारण शेष स्वीकारणारा जो असतो त्याला आता बोध झालेला आहे. तो जोपर्यंत अबोधात असतो तोपर्यंत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे करावं लागेल. पण तरी देखील बोध झाल्यावर देखील जी कृतकर्म आहेत ती कृतकर्म प्रारब्धाच्या न्यायानी देह पडेपर्यंत मात्र भोगावी लागतात. ती काही केल्या संपत नाहीत. मात्र पुन्हा जन्म ही जी गोष्ट इथं विचारलेली आहे ती नाही. जन्म नाही रे आणि तुका म्हणे ह्याची भाक हे त्यावेळेला खरं होतं. मात्र कार्यभाग झाल्यानंतर आणि प्राप्तता झाल्यानंतर जोपर्यंत देह आहे तोपर्यंत जी सुख दुःखात्मक असे जे परिणाम आहेत कर्मांचे, पूर्वी केलेल्या कर्मांचे प्रारब्धवशात मिळणारे, ते ज्ञानी जरी झाला तरी त्याला देहाच्या अंगाने सहन करावेच लागतात. जसं कुंभार त्या चाकाला विलक्षण वेग देतो, त्याच्यावर मातीचा गोळा ठेवलेला असतो आणि मडकं तयार करतो. मडकं तयार झालं आणि ते चाकावरून बाहेर जरी काढलं तरी देखील जो वेग दिलेला आहे ते चाक काही काळ फिरत राहतं आणि मग जसं थांबतं, तसं ज्ञान झाल्यानंतर देखील ज्ञानी पुरुषाचा देह काही काळ वर्तन करतो. त्यावेळेला त्याला सर्व प्रकारचे प्रारब्धवशात सुख दुःखाचे भोग भोगावे लागतात. संतांना येणारी आजारपण, संतांना देखील येणाऱ्या अडचणी अथवा संकट, या सर्व गोष्टी प्रारब्धवशात आहे आणि ते आपल्याला भोगूनच संपवायचं आहे अशा बोधाने देह असेपर्यंत. पण त्याचा संबंध देह मन बुद्धीशी आहे आणि मी त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळा आहे अशा बोधाने ते या गोष्टींकडे तोंड देतात. धरवणी वेचे सरे भोगे प्राचीने पुरे आणि नवे तव नुपकरे काहीची करू, ऐसी भोग ऐसी कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा तेथ श्री गुरु आपैसा भेटेची का. त्यावेळेला सद्गुरु आपोआप आपणहून भेटतात. आपणहून भेटतात म्हणजे सद्गुरु तुमच्या हृदयात येऊन राहतात. त्याच्या आधी तुम्हाला अनुग्रह झालेला असतो पण सद्गुरूंची खरी भेट त्यावेळेला होते. बोध होतो, ज्ञान होतं म्हणजे सद्गुरू भेटतात. आणि जी कर्म आत्ता हातून घडतात त्या कर्मातून मात्र नवीन संचित निर्माण होत नाही. ज्ञान झाल्यानंतरची गोष्ट सांगतो, नवीन संचित निर्माण होत नाही. पूर्वीचं जे संचित आहे ते या जन्मात जे भोगायला लागणार आहे तितपत भोगायला लागतं. पण पूर्वीच्या संचितामुळं अबोधात्मक पुन्हा पुन्हा जन्म ज्ञानी पुरुषाला घ्यायला लागत नाही. तो त्याचा शेवटचा जन्म, ज्या क्षणाला जीव ब्रह्मैक्य होतं आणि तशा प्रकारचा अखंड बोध राहतो, त्यानंतर त्याच्या जन्म मरण भावनेचा लोप होतो. जन्म मरणाचं खंडन होतं. तसंच नवीन प्रारब्ध निर्माण होत नाही आणि जे देह असेपर्यंत भोगायला लागेल ते चुकत नाही. म्हणून रामकृष्णांना घशाचा कॅन्सर, गोंदवलेकर महाराजांना दमा, विषप्रयोग, अशा प्रकारच्या अडचणी संतांना देखील प्रसंगी सहन कराव्या लागतात. तर त्या प्रारब्धवशात सहन करायला लागतात आणि त्या ते विना तक्रार अशा बोधानी सहन करतात, देह भावनेपासून अत्यंत दूर आणि आत्मभावात राहून अशा प्रकारच्या कर्मांना सामोरं गेल्यामुळं, अडचणींना सामोरं गेल्यामुळं, अबोधाचाच स्पर्श न झाल्यामुळं पुन्हा जन्माची आणि जन्म मृत्यूच्या चक्राची गोष्ट त्यांच्या बाबत राहत नाही. प्रश्न परत एकदा वाचतो. या आधील आयुष्याच्या किंवा पूर्वजन्माच्या कर्मांमुळे निर्माण झालेली पापे किंवा प्रारब्ध भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेणे आलेच, बोध झाल्यावर नाही. म्हणून याच जन्मामध्ये आहोत तोपर्यंत बोध होऊनच या जगाचा निरोप घेणं हा त्याला उपाय आहे. ती कमी करण्यासाठी जे पाप वगैरे ध्यानाचा किंवा नामस्मरणाचा कसा उपयोग होतो, ध्यानाने आपण देह मन बुद्धीपासूनच दूर होतो. पाप पुण्यात्मक भाव देह मन बुद्धीपर्यंत काम करतात, त्याच्यापेक्षा आपण वेगळे आहोत असं समजल्यामुळं पाप स्वतःवर ओढून घेणं ही गोष्ट संपते. पाप आणि पुण्य याच्यापेक्षा वेगळा सच्चिदानंद स्वरूप असा मी राहतो ही द्वंद्व आहे. जसा इथं दिवा आहे, दिवा बंद केल्यावर इथं अंधार होईल. इथं दिवा आहे हे ज्याला समजतं त्यालाच इथं अंधार आहे हेही समजतं. उजेड आणि अंधार समजणारा वेगळेपणाने समजणारा उजेड आणि अंधारापेक्षा वेगळा असतो. तसं पाप आणि पुण्य समजणारा पाप आणि पुण्यापेक्षा वेगळा असतो. तो वेगळा म्हणजे सच्चिदानंद स्वरूप असतो. असा जर बोध झाला तर ध्यान आणि नामानी हीच करामत घडते अशाच प्रकारचा बोध होतो. आणि हा बोध झाल्यामुळं तो या पापात्मक कर्मांमुळं अथवा पुण्यात्मक कर्मांमुळं, पापात्मके पापे नरका जाय, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाय, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते पुण्याला देखील ज्या पुण्याने स्वर्गात जातो आपण असं समज आहे, त्या पुण्याला देखील पुण्यात्मके पापे असं म्हणतात. देहबुद्धीशी संबंधित अशा या गोष्टी राहतात. म्हणून सद्गुरु जे सांगतात की तेच तू आहेस, ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. अशा पक्क्या भावामध्ये राहणं, सद्गुरु वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी, हे कदापि न विसरता जो राहतो आणि ते अनुभूतीला येण्यासाठी जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तो या सगळ्या भावनांपासून मुक्त होऊन जातो. हरी, एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. संतन की जय. जय जय रघुवीर.